स्मरण. आज प्रकाशातुनी चालता मुक्तपणे यात्रिका, स्मरशील का त्या तिमिरामधल्या शतावधी तारका. थांब जरा, ही अजुनी धुमसते राख इथे या स्थळी, जिथे नपणती जळे पडे वा सुमनाची पाकळी. इतिहासाची मिरवणूक ती गरजत गेली पुढे, मान कर्यास्तव पालखीतल्या दुमदुमले चौघडे. या राखेला नकोत मुजरे, नकोत माळा तुरे, आठवणीची एक जागतव हृदया मधली पुरे. दिगंतरातील हाक ऐकली मनात भरले पिसे, क्षितिजावर तेजाचा पर्वत त्या भ्रांतीला दिसे. तसेच उठले घरातुनी आषाढ घना सारखे, जीवन ओतुनी क्षणात झाले इहलोका पारखे. कुणी जळाले अर्धे मुर्धे, पंख कुणाचा तुटे, जिण्यावरी कोणाच्या चढली काळोखाची पुटे. त्या जीवांची जिवंत वा मृत राख इथे साचली, विस्मरणाच्या धुक्यात त्यांची आज कथा लोपली. खुशाल लोपो, कालरथाची अखंड आहे गती. पांथा क्षणभर थांबून केवळ आठवती आहुती.